हरि ओम।
इष्मे बर्हिष्मे वेदिष्मे वृष्णियाश्च मे सृषश्च मे तमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च म आदवनीयश्च म आग्निहीन्द्रम् च मे हविर्धानम् च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे धर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरीरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्तामृक्ष मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोः धृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेता।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त कुठे काका आपल्याला सांगणार।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुरुवार दिनांक 16 जानेवारी 1992 अध्यात्म मंगल धाम मधील संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठ निरूपण हाती द्रव्याची जपमाळ कांता ध्यान सर्वकाल सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध या ओळीवरील सद्भक्त डॉक्टर नंदाताई सावंत यांच्या निरूपणानंतर एक चर्चा सत्र होत आहे। स्वामीजींचे निरूपण निरूपण शैली आणि वैशिष्ट्ये एक अभ्यास या विषयावर चर्चा सुरू झाली। ती स्वामीजीसह सर्व श्रोते ऐकत आहेत। यामध्ये सद्भक्त श्री मिलिंद निमये, सद्भक्त डॉक्टर प्रमोद कुलकर्णी, सद्भक्त डॉक्टर माधवराव नगरकर यांनी सहभाग घेतला। चर्चेत चर्चेले गेलेले मुद्दे निरूपणाची आवडी तया हरिकथेची नित्य गोडी 2 तोडा वया संदेह हो तिख जैसे का दो हो 3 स्वामीजींचे निरूपण त्यातील शब्द न शब्द आत जाऊन भिडतो आणि खास वैशिष्ट्य म्हणजे 1 स्वामीजी आणि निरूपण या 2 गोष्टी नाहीतच 2 श्रोता वक्ता एकरूप होतो वेळ कसा संपला कळत नाही। स्वामीजींचे केंद्रात येणे त्यांच्या आगमनाचे दृश्यच अलौकिक। देह एसटी प्रसन्न व्यक्तिमत्व साधा स्वच्छ पोशाख आणि आकर्षक प्रेमळ भाव कसलेला बॅट्समन जसे सभोवतालच्या फील्डकडे बघतो तसे त्यांचे बघणे सर्वांना सुखदायी वाटते। प्रवचनात एक अनन्य साधारण लाभलेली उंची असते। उदाहरणार्थ दासबोध प्रवचनाची सुरुवात श्रीरामचंद्र करुणा समुद्रा प्रार्थना म्हणतानाच वातावरण निर्मिती होते. ओवी वाचन प्रत्येक शब्द न शब्द जिवंत करतात. प्रचंड चिंतन नर्म विनोद तोही उच्च पातळीवरचा खळखळून हसवणारा इत्यादी. यानंतर स्वामीजी बोलतात. निरूपण करताना शब्दाचा केवळ अर्थ सांगणे एवढाच उद्देश नसावा, तर तो शब्दार्थ श्रोत्यांच्या अंतःकरणात स्पर्शला जाऊन श्रोता प्रभावित झाला पाहिजे. त्यासाठी वैयक्तिक साधनेची आवश्यकता आहे, ज्यामुळे व्यापक असे विश्वमन तयार होऊन श्रोत्यांचे संदेह नष्ट होतात. साधनेच्या अंगाने एक सेवा म्हणूनच निरूपण करावे, म्हणजे अहंकार लागत नाही. आपण स्वामींचा माईक आहोत, हिज मास्टर्स व्हॉइस या भावनेने बोलावे आणि नम्रतेने श्रोत्यासमोर सादर व्हावे इत्यादी. हरी हरी म्हणत बोलणे संपवले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 18 जानेवारी 1992 माया अपासनेमधील केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील माया जाळे दूषित होय ते निरूपणी कामा नये संसारिका कळे काय अर्थ इथिंचा सद्भक्त श्री राम धुमाळ यांचे निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात. सच्चिदानंद परमात्माच आपण आहोत, परंतु आपल्या मनामुळे तो बोध होत नाही. मी परमात्मा हा बोध प्रकृती उधळून लावते, म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण मनन चिंतन करावे. सातत्याने भगवंताची भक्ती करावी मोठ्या प्रेमाने शरणागत भावाने. करता भरता रक्षण करता तोच एक आहे. तू माय मी लेकरू अशा अनन्य भावाने भक्ती करावी. अशी भक्ती करणाऱ्या भक्ताबाबत भगवंत म्हणतात, अशा माझ्या भक्तावर काळाची दृष्टी न पडावी हे पाहणे माझे कर्तव्य आहे. आता यावरी तुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे. पुढे ते म्हणतात, लढे याची या बाळका किरीटी गवसणी करुणी स्नेहाची दिशी जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे. ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनियाचा करून ठेवी. थोडक्यात असे की पारमार्थिक जीवनाचा आपल्या संसाराला परिस्पर्श झाला म्हणजे आपला संसार सोन्याचा होतो. कोणाचा? जो संतांना सद्गुरूंना चरण जातो मीपणा टाकून देऊन त्याचा. संत बाळकृष्ण महाराज म्हणतात ना त्याप्रमाणे, नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे. अशा शरणागत भावाने सद्गुरुमय एकरूप होऊनच तो राहतो. तसा जर तो राहत नसला तर त्याचे जीणे व्यर्थ आहे असे भगवंतच म्हणतात. मजशी शरण येणे आणि वेगळेपणे राहणे हे ढीक येणे. या उलट जो संतांशी शरण गेला अद्वैत बोध तेने केला भगवंती मिळाला तो न वसे. मग वेगळा केला तरी होणार नाही. लोखंडाचे सोने झाले की पुन्हा लोखंड होत नाही. तसा भक्त एकदा शरण गेला की मग तो परमात्माच झाला. सच्चिता आनंद बोलणाऱ्याला ऐकणाऱ्यालाही आनंद. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी थांबले. पुढील केंद्र रविवार दिनांक 19 जानेवारी 1992 सत्संग. पहिलाच प्रश्न स्वामीजी वाचतायत तो सद्भक्त श्री सुभाष पाध्ये यांचा. स्वामीजी व्यवहारामध्ये नित्य दुःख चिंता भोगत असताना आनंदाकडे कसे वळायचे? स्वामीजी उत्तर देत आहेत. संत म्हणतात आनंद आहे सुख आहे. स्वामी म्हणे सुख भोगिता अमुप धारा सुखरूप आपेआप यो वेळ भूमा तत् सुखम. या आत्म्याला तू जाणून घे म्हणजे तू सुखी उशीत. मुळातच आपण सुखी आनंद रूप असताना दुःख कशामुळे होते? तर आपली देहबुद्धी अहंकार मत्सर द्वेष पेश यामुळे आपल्याला दुःख होते. याचे उलट मी आत्मरूप आहे असा ध्यास लागायला पाहिजे. बुद्धी ही खोटी असते, ती कर्मानुसारिणी असते. संत सांगतात तत्वमसी तू आत्माच आहेस म्हण सोहम. सोहमच्या ध्यासासाठी ध्यान साधना कट्टाने करीत जावी. मनाला भजवायचे ध्यान कर. संत नामदेव महाराज म्हणतात सुखा लागी करीशी तर्म तरी तू पंढरीची जाय एकदेव मग तू अवघाचे सुखरूप होशी जन्मो जन्मींचे दुःख विसरशी श्रीक्षेत्र पंढरपूर ही पंढरी आहेच त्याशिवाय ही एक वेगळी पंढरी आहे तुकोबा म्हणतात काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल आपल्या आतच विठ्ठल आहे सर्वस्वच्या अहम हृदय सन्निविष्टो त्या हृदयस्थ आत्मरूपी विठ्ठलाचा आपण शोध घेतला पाहिजे म्हणजे आपण कायमचे सुखरूप आनंदरूप होऊ कळले ना पाध्ये साहेब पाध्ये होऊ म्हणून मान डोळवतात त्यानंतर अंतरी सन्निह राहे श्री गोविंद परिमती मंद पाहायची ना हा अभंग सद्भक्त दिराताई तांबे यांनी गायल्यानंतर सद्भक्त श्री अशोक जोगळेकर हे प्रश्न विचारतायत त्यावर स्वामीजी निश्किलपणे म्हणतायत जोगळेकरांचा प्रश्न थांबा मला जरा श्वास घेऊ द्या त्याप्रमाणे स्वामीजी श्वास घेत आहेत व प्रश्न वाचतायत सर्व कर्माचा कर्ता व भोक्ता परमात्माच आहे असे आपण सांगता असं असेल तर मनुष्याला कशाला व्याप होतो स्वामीजी उत्तर देत आहेत सबंध जगाच्या राहत गाडग्याचा कर्ता चालक परमात्माच आहे हा परमात्मा दोन प्रकारचा आहे निर्गुण आणि सगुण सगुण परमात्मा जो करतो पण चुकत नाही आणि निर्गुण परमात्मा जो काहीही करत नाही फक्त साक्षी आहे मनुष्य मात्र करतो मीपणाने जीवपणाने आणि आपल्या कर्माची फळ रोखतो मनुष्याला जो व्याप होतो तो जीवपणामुळे मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ भोगीन आता अशा तऱ्हेने देह मन बुद्धीच्या मलिनतेमुळे मनुष्याला व्याप होतो परंतु परमात्मा भगवंत मात्र अनादित्वात निर्गुणत्वात परमात्माय मव्यया शरीरस्तोपी कौंतेय न करोती न दित्यते तो निर्गुण परमात्मा फक्त साक्षी आहे तसे आपण आत्मा आहोत आणि आनंद हे आपले स्वरूपच आहे म्हणून नित्य आनंदात राहावे देह मन बुद्धी ही इन्स्ट्रुमेंट्स आहेत आनंद प्राप्त करून घेण्याची ती अनुकूल करून घेतली पाहिजे ध्यान आणि नामस्मरण आहे तशी करून घेतलेल्या संतांचे आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवावे कालोघात आदर्शामध्येही काही बदल होत जातात ते ऐकात पारमार्थिक सत्य मात्र बदलत नाही नुकत्याच माझ्या वाचण्यात आदर्शाबाबत काही व्याख्या आल्यात त्यामध्ये एक आहे सध्याच्या आदर्श पत्नीची ती म्हणजे आदर्श पत्नी ती की जी घरातला स्वयंपाक धुणी भांडी इत्यादी घरकामात पतीला आठवड्यातून एकदा तरी मदत करते ही सध्याची आदर्श पत्नी दुसरी व्याख्या आहे आदर्श शेजाऱ्याची आदर्श शेजारी तेच की ज्यांना तुमची आणि तुमच्या घरातील सर्व गोष्टीबाबत तुमच्यापेक्षाही जास्त माहिती असते ते आदर्श शेजारी समजावेत अशी मजा आहे कळलं ना जोगळेकर असे विचारित हरी हरी म्हणत स्वामीजींनी समारोप केला हरी ओम तस्त
पुढे सरकू वंदना अभंग
अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मज देतयांची संगती मज देतयांची संगती मग मी कमळापती मग मी कमळापती तुझ गाणी कंटाळा पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई उगाच संतांची ये पायी उगाच संतांची ये पायी न मागे न करी काही न मागे न करी काही तुझे अणगा विठोबा पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई तुम्ही आम्ही पिडो जेणे तुम्ही आम्ही पिडो जेणे दोन्ही वारतीये काने दोन्ही वारतीये काने बैसलो धरणे बैसलो धरणे हका देत दाराशी पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई तुका म्हणे या बोला तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला चित्त द्यावे बा विठ्ठला आता न पाहिजे केला अवघा माझा अवभेरा पडून राहीन तये ठाई उगाच संतांची ये पायी न मागे न करी काही तुझी अणगा विठोबा तुझी अणगा विठोबा तुझी अणगा विठोबा तुझी अणगा विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
वाह अरे किती छान अशा प्रकारचा भावपूर्ण अभंग झाला की खरं म्हणजे काही बोलायचं शिल्लक राहत नाही. अनन्याश चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. नव्या अध्यायातला हा श्लोक आहे. या श्लोकामधील अनन्य भावाने म्हणजे कसे, म्हणजे प्रॅक्टिकली कसे, प्रत्यक्ष जीवनात अनन्य भाव कसा आणावा, त्याच्या काही सोप्या युक्त्या किंवा मार्ग आहे का सतत नामस्मरण हा एक चांगला उपाय, साधकाने आपल्या जीवनात सद्गुरूंशी अनन्य भाव आणण्यासाठी सहज सोपा मार्ग कोणता, कृपया खुलासा करावा ही नम्र विनंती। खरच आपल्याला सोपा मार्ग हवा असतो आणि ते स्वाभाविकच आहे। नेहमीच सोपा याचा अर्थ चालायला त्रास नसणारा, सुखे नैव आपलं जे ध्येय आहे तिथं घेऊन जाणारा, हमखास घेऊन जाणारा, कमी वेळात घेऊन जाणारा, कमी कष्टामध्ये घेऊन जाणारा, मार्गामध्ये कोणताही अडथळा, चोरी, वाटमारी, अपघात नसणारा असा मार्ग आपल्याला हवा असतो। आणि ज्याच्यामध्ये भगवंतांनी फार मोठं आश्वासन दिलं, योगक्षेमम वहाम्यहम, हे आश्वासन इतकं आकर्षक आहे, हा 9वा अध्याय आहे, त्या 9व्या अध्यायामध्ये असणाऱ्या आश्वासनांमुळं फार मोठा झाला, तारणहार झाला, त्याच्यातला हा एक श्लोक आहे की त्यांचा योग आणि क्षेम मी सांभाळतो असं भगवंत म्हणतात। आपला योग आणि क्षेम भगवंत सांभाळत नाहीत ना, आपला योग आणि क्षेम आपण सांभाळतो, आपल्याला कष्ट करावे लागतात। भगवंत कष्ट करतात आपला योग आणि क्षेम सांभाळण्यासाठी, किती चांगली परिस्थिती। असं असल्यामुळं हे आश्वासन देखील मोठं आकर्षक असं आहे। त्याच्यासाठी भगवंतांची अपेक्षा ही अगदीच किरकोळ आहे। अनन्य होऊन चिंतन करायचं, उपासना करायची, नित्य भगवंतांशी अभियुक्त राहायचं, बस भगवंत योगक्षेम सांभाळणार, भगवंत योगक्षेम सांभाळणार आणि आम्ही या गोष्टी करायला तयार आहोत। आता या गोष्टी सोप्या पद्धतीने कशा करायच्या, याच्यातली अवघड गोष्ट नको आहे, याच्यातली सोप्यात सोपी गोष्ट हवी आहे। त्यांनी म्हटलंय की का सतत नामस्मरण हा एक चांगला उपाय आहे, निश्चितच आहे। या श्लोकांच्या आधी आलेले श्लोक आणि त्याची परंपरा जर पाहिली तर महात्मे कशा रीतीने भसतात हे भगवंतांनी या श्लोकांच्या आधी सांगितलं। त्याच्यात प्रथम भगवंत म्हणाले की ते दैवी संपदेनी आश्रित असे असतात, दैवी संपदा त्यांच्या आश्रयाला आलेली असते। उलटाही अर्थ घेतला तरी चांगला आहे, साधकाला तो उत्तम आहे की साधकांनी दैवी संपदेच्या आश्रयाला जावं। महात्मानस्तुमाम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता, हा दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे, भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम। आता दैवी प्रकृतीचा आश्रय म्हणजे काय ते मात्र पुढे परिशिष्टात भगवंतांनी गीतेचं सांगितलं, 16वा अध्याय परिशिष्टाचा अध्याय, तिथं दैवी प्रकृती म्हणजे काय त्याचा खुलासा आला। कारण या निरूपणाच्या ओघात लगेच दैवी प्रकृती म्हटल्यावर एवढी एवढी दैवी प्रकृती असं सांगणं शक्य नव्हतं, इथं सूत्र रूपाने बोलले, सोप्यात सोपा मार्ग भगवंत सांगतायत। दैवी प्रकृतीचा आश्रय धरावा पहिली गोष्ट, कोणता अभयम, बघा सोपे मार्ग आता भगवंतांच्या दृष्टीने असणारे, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम, बापरे दमश्च अजून अवघड, इंद्रियांचं दमन, खोटी भूक लागते की नाही, पावभाजी आहे. आधी ज्यांनी सांगितलं की मी फारसा आज मला भूक नाही, मी जेवणारच नाही, तो म्हणतो की एक खाई दमश्च, असं इथं त्याच्या विरुद्ध सांगितलेलं आहे. यज्ञश्च स्वाध्यायहा तप अर्जवम अहिंसा सत्यम अक्रोधहा त्यागहा शांतीही अपैशुनम दयाभूतेषु अलोलुप्त्वम मार्दवम रीर चापलम तेज क्षमा धृतीही शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. बघा, भगवंतांना तसं सोपं वगैरे नाही, या हे प्राप्त करण्यासाठी कसं चालायचं ते भगवंतांनी सांगितलंय. ते सोपं आहे की अवघड आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तरी देखील या अध्यायाला, नवव्या अध्यायाला सुरुवात करताना भगवंत स्वतःच राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम करतुम अव्ययम असं म्हणाले. हे करायला अतिशय सुखाचं असं आहे. ही राजविद्या आहे. राजविद्या याचा अर्थ फार दुर्मिळ लोक जी विद्या जाणतात अशी ही विद्या आहे. राजे जाणतात अशी नाही. फार मोठ्या गोष्टीला, जसं मोठ्या जमिनीच्या मालकाला राजे असं म्हणतात, तसं विद्यांमधली ही राजे अशी विद्या आहे. ही राजविद्या आहे. गुप्त गोष्टींमध्ये देखील हे राजगुह्य आहे. हे अत्यंत पवित्र आहे, उत्तम आहे. सुसुखम करतुम हे करायला देखील सोपं आहे. तर महात्मे भसतात जे दैवी प्रकृतीचा आश्रय धरतात, त्या दैवी गुणांचं वर्णन पुढे सोळाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं. ते त्याचा यथाशक्य अभ्यास सांगतो. आता याचा अभ्यास कसा ते तुम्हाला सांगतोय. सगळ्या दैवी गुणांवर जर निरूपण करायचं झालं तर ते शक्य नाहीये. पण एक अभयवर तुम्हाला एक झलक म्हणून सांगतो की अभय ही भगवंतांची काय संकल्पना आहे. समर्थ म्हणतात की भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीतते संत शोधोनिपाहे. संत म्हणजे शाश्वत असं, भयातीत भयाच्या पलीकडे असणारं असं तू शोधून पाहणं आवश्यक आहे असं समर्थ म्हणतात. या भयामध्ये देखील सर्वात मूलगामी भय हे मृत्यूचं समजलं जातं. मृत्यूच्या पलीकडे कुठलंच भय नाही. सर्वात जालिम भय जर कोणतं असेल तर मृत्यूचं भय, मृत्यूची भीती ही सर्वात आणि सर्वांना जवळपास असते अशी गोष्ट आहे. अभयम याचा अर्थ निर्भयता नाहीये. जो निर्भय असतो तो देखील घाबरलेला असतो किंवा त्यालाही भय स्पर्श करत नाही असं नाही, पण तो झगडा करण्यासाठी उभा असतो ही त्याची शहामत असते. त्याला निर्भय म्हणतात. भीती त्याला माहिती असते. त्या भीतीचे परिणाम देखील त्याला माहिती असतात. सर्व कृत्यांचे परिणाम त्याला माहिती असतात. पण तो त्याला तयार असतो. आणि भीतीने घाबरून जाणारा देखील, पळून जाणारा देखील एक असतो. या भीतीचे दोन परिणाम, एक म्हणजे पलायन किंवा निर्भयतेने परिस्थितीच्या समोर उभं राहणं. या निर्भयतेला भगवंत अभय म्हणत नाहीत, लक्षात घ्या. आपल्याला याच्यावर चिंतन करताना कदाचित असं वाटेल की अभय म्हणजे निर्भयता की काय. लहानपणीच्या निर्भयतेच्या कल्पना काय, की अंधारातून आपल्या खोलीतून स्वयंपाकघरापर्यंत जाणं आणि पाणी पिऊन येणं. अगदी निर्भयतेच्या वेगवेगळ्या कल्पना असू शकतील. पूर्वी वाडे असत आणि रात्री जर आपल्याला जाऊन यायचं असेल, शौचाल लागली असेल, तर फारच कठीण. आपलं दार उघडून अंगण सगळं ओलांडून अगदी दाराशी कुठेतरी संडास असायचे, तर मुलांना वाटायचं निर्भयता म्हणजे अशी असली पाहिजे. इथपासून निर्भयतेच्या संदर्भातल्या आपल्या कल्पना आहेत. दोन योद्धे आहेत आणि ते एकमेकांशी लढताहेत. विशेष करून जे तलवारबाज असतात त्यांच्या समोर 1.5 फुटावर मृत्यू असतो, 2 फुटावर मृत्यू असतो, सर्वात जवळ मृत्यूला. बाकीच्या लढाया परवडल्या आणि एकमेकांशी लढताना केवढे निर्भय. मी मध्यंतरी एक सिनेमा पाहत होतो मार्शल आर्ट्सच्या संदर्भातला आणि त्याच्यातली तलवारबाजी पाहत होतो, तर आपल्याला आश्चर्य वाटतं. पण त्याच्यातलं जर मर्म पाहायचं झालं तर मृत्यूचं भय नाही असं नाही, अति सावधानता हे त्याचं मर्म आहे. अगदी उत्तम वार बसेल असं वाटतं तेवढ्यात मान वाकवणं, बाजूला होणं, तिरकं होणं, असं करून वार केवळ चुकवणं आणि आपण ही वार करणं असं त्याचं स्वरूप मी पाहिलं. आणि थोडा देखील जसं पापणी लावतंय म्हणतात ना, तितपत बेसावत्ता असेल तरी देखील तुमचं शिर कापलं जाईल, इतकं सोपं नाही. पण ते निर्भयतेपोटी नाहीये. भय अंतकरणात आहे, आपण मरू नये असं, आणि युद्ध आहे. पूर्ण निर्भय नाही, भय आहे पण निर्भयासारखा उभा आहे, भय बाजूला टाकून उभा आहे, बुडाशी भय आहे. अभय याचा अर्थ ज्या देह मन बुद्धीला मृत्यू आहे तो देह मन बुद्धीच मी नाही हे लक्षात आल्यामुळं प्राप्त झालेलं अभय. जे कर्म आणि ज्या कर्मांची फळं ती जास्तीत जास्त देह मन बुद्धीला मिळणार हे लक्षात घेऊन मी देह मन बुद्धीपासून अत्यंत अलिप्त आहे. देह मन बुद्धीला फळं मिळणार कर्मांची, मला मिळणार नाहीत. शुभ अथवा अशुभ मी त्याच्यापासून अलिप्त आहे असं जो समजतो तो अभय या गुणांनी युक्त असतो. भगवद्गीतेचा अर्थ खूप सूक्ष्म आहेत. इथं दैवी गुणसंपदेचा संबंध आहे. एकदा अर्थ लावण्याची परंपरा समजली की सगळ्या शब्दांचे अर्थ तसेच लागतात. परमात्म्याशी एकरूपता, अनन्यता, देहभाव विवर्जितता, मग सत्वशुद्धीचाही अर्थ लागतो, नाहीतर सत्व ही बेडी होऊन जाते. पण सत्व भाव त्याची संशुद्धी करत करत इतकं सत्व संशुद्धी साठवायची की सत्व गुणे ऊर्ध्व गतीच मिळाली पाहिजे. आपण परमात्मा या भावनेमध्येच प्रवेश झाला पाहिजे. ही सत्व संशुद्धी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मस्वरूप रुचलेपणे बुद्धीचे जे ऐसे अनन्य होणे ते मी सत्वशुद्धी म्हणे केशिहंता, असेच अर्थ येतात सगळे. ज्ञान योग व्यवस्थितीही हाच ही किल्ली आहे. आत्मभाव राखणं ही किल्ली आहे आणि मग सगळ्याचे अर्थ लागू शकतात. दानाचाही अर्थ लागतो. वस्तुत त्यांनी निर्माण केलेलं जग आहे, माझ्या मालकीचं इथं काही नाही, माझंच इथं काही नाही, मी मुळातच परिपूर्ण आहे अशी भावना असल्यामुळं ही वस्तू माझ्याकडे असली तरी माझी आहे ही भावना नाही म्हणून देऊन टाकणं हे दान आहे. आणि मग या दानामध्ये भौतिक दान जसं आलं तसं ऋषी करत असलेलं ज्ञानाचं दान देखील आलं. म्हणून तुम्ही सोप्याची अपेक्षा करू नका. ज्या मार्गाने जायला लागतं तोच सोपा सांगितलेला आहे कारण इतर मार्गच नाहीयेत. इतर कसलेही प्रयत्न तुम्ही केले तरी देखील ते होणार नाहीये. शास्त्रीय मार्गाखेरीज अलिंग तप असं उपनिषद ज्याला म्हणतात तर त्या अलिंग तपानी कदापि होणार नाही. ते तुम्हाला सांगेल कोणी ते सोपे मार्ग आहेत म्हणून पण ते मार्गच नाहीयेत. मार्ग आहे आणि जो सांगितलेला आहे तर तो आक्रमायचा आहे आणि तो अवघड नाहीये. विवेकाच्या चाळणेमध्ये बसणारा आपल्याला झेपेल तितका प्रयत्न करत आपलीही शक्ती वाढवत नेणारा प्रयत्न करण्याची आणि जमवण्याची असंच करत जायचं असतं. म्हणून दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे म्हणजे अशा प्रकारे चिंतनशील असावं आपल्या दैवी गुणांच्या संपदेविषयी आणि संपादनाविषयी आणि त्याचाच आश्रय करून असावं अर्थात आसुरी संपत्तीचा आश्रय नसावा. हा जो श्लोक आहे या श्लोकाच्या आधीच आसुरी संपत्तीचं मोघाशा मोघ कर्माणी मोघ ज्ञाना विचेतसाहा राक्षसीम आसुरीम चैव असं त्याचं वर्णन केलं. त्यांचं सगळं मोघ म्हणजे व्यर्थ आहे. आशा व्यर्थ प्रयत्न व्यर्थ कर्म व्यर्थ. मोघाशा मोघ कर्माणी मोघ ज्ञाना ज्ञान देखील व्यर्थ. एक जण माझ्याकडे चर्चा करण्यासाठी आले ते म्हणाले चर्चा करायची. चर्चा मी म्हणलं कसली चर्चा करायची. ते म्हणे जरा अध्यात्माविषयी वगैरे तुमच्याशी चर्चा करायची. मी बरेच दिवस वेळ देत नव्हतो पण मग सारखेच मागे लागले म्हणून एकदा त्यांना वेळ दिला. थोडासा काही अर्धा पाऊण तास ते माझ्याशी बोलत होते. मी ऐकत होतो. त्यांच्याशी कुठून बोलायला सुरुवात करावी माझ्या लक्षातच येत नव्हतं. पाऊण तासानी म्हणाले जरा जाऊन येतो जरा काम आहे जाऊन येतो. म्हणून जाऊन आले. मी तिकडे आमच्या शुक्रवार पेठेतल्या घरी राहत होतो. खरंच 10 मिनिटात आले. आले तर तोंडाला सिगरेटचा वास येत होता. सिगरेट ओढून आले. थोड्या वेळ जाऊन येतो म्हणाले. परत चर्चा. अलिंग तपाने तो प्राप्त होत नाही. तुम्हाला स्वतःलाच उत्तेजित व्हायची गरज आहे चर्चेकरता देखील. उद्या एक पेक पिऊन याल आणि बुद्धीने फार उत्तम चर्चा कराल. त्या चर्चेचा काही उपयोग नाही. म्हणून परमात्मा जर प्राप्तव्य करायचा असेल तर स्वतः भोवती कुंपण घालावंच लागेल. याच्यात शॉर्टकट नाही. हाच शॉर्टकट आहे कारण अन्य मार्ग नाहीच आहे. अन्य मार्गाने जाऊन मिळतच नाही. आणि मग परत इथं शब्द आले ते शब्द त्या श्लोकात आले. भजंती अनन्या महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजंती अनन्य मनसो. अनन्य मनाने मला भजतात म्हणजे परत मार्ग नाही सांगितला. इथेही म्हटलंय अनन्यास चिंतयंतो माम ये जना हा पर्युपासते. तिथेही म्हटलं भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. मी सर्व भूत मात्रांचा आदी आणि अव्यय आहे असं जाणून अनन्य मनाने भजतात. एक क्ल्यू मिळाला. दैवी प्रकृतीचा आश्रय करावा. सर्व भूतमात्रांचा म्हणजे तत्वत माझा देखील माझ्या सकट सर्व सृष्टीचा आदी परमात्मा आहे, त्याच्यापासून सर्व सुरू झालेलं आहे आणि तो अविनाशी आहे असं त्याचं स्वरूप जाणून बुद्धीनी तर्कबुद्धीनी मनानी चित्तानी जाणून, कारण तीच जाणण्याची आत्ता आपल्याकडे साधन आहेत, समजून घेऊन जाणून याचा अर्थ अनन्य मनस होऊन भजणं, दैवी गुणांचा आश्रय तो सर्व जगताचा सर्व भूतमात्रांचा आदी आहे आणि अव्यय आहे हे जाणून आणि त्याच्याशी मी अनन्य आहे असा भाव ठेवून त्याचं भजन करणं हाच मार्ग आहे, म्हणजे सोहम, तोच मी आहे या भावनेनी भजणं। म्हणून लक्षात घ्या की तुम्ही करताय तो सोपा मार्ग आहे, तो शास्त्रीय मार्ग आहे आणि मग त्याच्या पुढे भगवंतांनी सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते। महात्मा भजतो कसा, या मार्गाने तो भजून महात्मा होतो, ते सतत कीर्तन करत असतात। म्हणून त्यांनी म्हटले की नामस्मरण सतत हा एक चांगला उपाय आहे का, आहे, भगवंतांनी सांगितलेला आहे। सतत भगवंतांचं नामस्मरण कीर्तन त्यांचं गुणगान हे चित्तामध्ये घोळवत करत याचा अर्थ वाचेनी करत चित्तामध्ये करत मनामध्ये करत याचाच अर्थ सगुण चरित्र त्यांचे गुण त्यांचं रूप त्यांचं तत्वज्ञान या सगळ्याचा आपल्या ठिकाणी सतत आढावा घेत राहणं त्याच्या स्तुतीमध्ये राहणं आणि या सर्वांच्या चिंतनाला बराच वेळ लागेल, रूपाचं चिंतन गुणाचं चिंतन चरित्राचं चिंतन तत्वज्ञानाचं चिंतन। म्हणून त्याच्यावर एक सोपा उपाय म्हणजे ज्याच्या गुणांचं चिंतन करतो आहोत त्याचं नाम, नुसतं कृष्ण म्हटलं की सगळं उभं राहतं ना, रूप उभं राहतं, नाम आहेच आहे, चरित्र आहेच, भगवद्गीता उपदेश आहेच, म्हणून नामस्मरण। इंद्रियांचं संयमन आलं आणि इंद्रियांचं संयमन करून आत्मभाव त्याच्याशी अनन्य होणं आलं म्हणून ध्यान आलं, यतंतश्च दृढव्रता हा। आणि मग हे झाल्यानंतर सर्व भूतमात्रांशी अत्यंत नम्रतेने नमनपूर्वक वर्तन, नमस्यंत्यश्च माम भक्त्या भक्तिपूर्ण अंतकरणाने सर्वांना सादर होणं पेश होणं। दुकानात गेलेले आहात, लहान मुलगा आहे, दरडावून नाही बोलायचं, आदरपूर्वक मला बाबा अमुक अमुक हवंय दे। चहाच्या दुकानात पोऱ्याला काहीतरी चिट्ट्या बिट्ट्या बारक्या म्हणायचं नाही, आलं नमस्यंत्यश्च माम भक्त्या। लक्षात घ्या ऑफिसमध्ये काम करताना एखादा सहकारी जरा कमी असेल, कमी याचा अर्थ स्वभावाने भोळा, सहज कोणीतरी त्याचे टिंगल करेल असा तुम्ही नाही करायचे, तुम्ही आदरपूर्वक वर्तन करायचं। नमस्यंत्यश्च म्हणजे सारखं पाया पडत जगाचं जायला पाहिजे असं नाही, सर्वांबद्दल आदरभाव अशा पद्धतीचं वर्तन हा सोपा उपाय आहे। नित्ययुक्त असणारे, आणि हे प्रश्न हे जरी सांगितलं तरी अर्जुनाने वारंवार प्रश्न विचारले, भगवद्गीतेत ही गंमत आहे। बाराव्या अध्यायाची जर सुरुवात पाहिली तर काय काय सुरुवात आहे, एवं एवं सतत युक्ता ये भक्ता हा त्वाम परिउपासते, सतत युक्त राहून तुझी उपासना करणारे आणि अक्षर आणि अव्यक्त परमात्म्याची उपासना करणारे याच्यातले श्रेष्ठ कोण असा प्रश्न विचारलाय। हे जे सतत युक्त आहे हे फार महत्वाचं आहे, आणि तिथेही उत्तर देताना भगवंतांनी हेच उत्तर दिलं, मैया वेश्य मनो येमाम, माझ्या ठिकाणी नेहमीच मन ठेवून आता त्याचे उपाय तुम्ही शोधा, नामस्मरण करा, मन ठेवण्यासाठी चिंतन करा, कर्म करत असताना भगवतार्पण बुद्धीने कर्म करा, तुम्हालाही काही बुद्धी प्रतिभा आहे, पण भगवंतांचे शब्द सरळ आहेत, मैया वेश्य मनो येमाम नित्य युक्ता, आणि तसं मन माझ्या ठिकाणी ठेवून नेहमीच जे युक्त असतात असे ध्यान त्याच्यातच आलं, वर उपासना नित्य युक्ता उपासते, असं असल्यामुळं अनन्याश चिंतयन तो माम याचा अर्थ सरळ सरळ, दुसरा अध्याय आत्मविषयक तत्वज्ञान, कर्मयोग, ध्यानयोग, सर्व भूतमात्रांमध्ये तो भरून राहिलेला आहे हे तत्वतः ओळखणं आणि त्याला सर्व भूतमात्रांमध्ये न विसरता पाहण्याचा प्रयत्न करणं, जी जी वस्तू पाहिल ती ती भगवत निर्मित आहे अशी आठवण ठेवणं, आणि वर सर्व भूतमात्रांची सेवा करणं, अकराव्या अध्यायाचा शेवट बघा, मत कर्मकृत, मत परमो, मत भक्ताः, संगवर्जिताः, निर्वैरः सर्व भूतेषु, सगळ्या ठिकाणी भगवद्गीता एकसारखं बोलते, आणि हा भगवंतांना भगवंतांनी सांगितलेला मार्ग आहे, याच्यापेक्षा सोपा म्हणजे काय, याच्यापेक्षा सोपं शोधायला जाऊ नका, जीवन सगळ्या अंगांनी जमवत आणलं तरच होणं शक्य आहे, जसं स्वामीजी म्हणायचे रानात शिकार करायची आहे, सावज कुठूनही पळता कामा नाही म्हणून सगळ्या बाजूनी घेरा हकारे, पाणवठ्याच्या तिथं तुम्ही बसलेले आहात तिथेही ते येऊ शकत, मोकळी जागा तिथेही कोणीतरी बसलेलं आहे, कारण सगळीकडून पळवलं गेलं तर मोकळ्या जागेतील तिथं त्याची शिकार करायची, असं सर्व बाजूनी रान पेटवायला लागतं जसं, तसं आहे सगळ्या जीवनाला व्यापून जेव्हा साधना उरेल तेव्हा हे अनन्य मनसा असं होईल, एरवी होणार नाही, गळती जर असेल तर सगळी गळती बंद करावी लागते, थोडं केलंय ना दोन चार मोऱ्या बुजवल्यात म्हणून होणार नाही, सगळं बंद करायला लागेल तर गळती थांबेल, तशी परमेश्वर प्राप्तीच्या आड येणारी गळतीच आहे ही, ही सगळ्या बाजूनी कडेकोट बंद करायला लागेल, मग लक्षात येईल की तो आणि आपण एकरूपच आहोत, तो माझ्यापेक्षा वेगळा नाही, मी आणि तो एकच, अशा प्रकारचा परमात्म्याचा भाव आपल्या ठिकाणी उदित होईल, आणि मग ज्या कारणाकरता आपण आकर्षित होतो, योग क्षेम भगवंत वाहतात, LIC काय केलंय की योगक्षेम म्हणजे एवढंच, योगक्षेमम वाम्यम म्हणजे तुमची जेवाय खायची सोय, असं ते त्यांनी ब्रीदवाक्य केल्यामुळे एवढा मोठा संस्कार आपल्यावर झालाय, योगक्षेमम वाम, LIC कोणी नाहीये ना इथं, योगक्षेमम वाम्यहम म्हणजे एवढंच नाहीये, अप्राप्त वस्तू प्राप्त होणं याला योग असं म्हटलेलं आहे, त्याचा जेवणाशी संबंध नाही, आणि ते सदा सर्वदा योग तुझा घडावा हेही कोणीतरी जेवणाच्या वेळेला बसवलेलं असल्यामुळं हा श्लोक, जेवणालाच योग असं आपल्याला खरं या श्लोकाचा जेवणाशी काही संबंध नाहीये, सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जेवणाचा काय संबंध आहे? वदनी कवळ घेता हे बरोबर आहे, म्हणजे जर नीट पाहिलं तर. पण जेवत असताना देखील तुझा योगच घडावा, त्या पदार्थाकडे विशेष लक्ष न होता असा एक ओढून ताणून अर्थ निश्चित काढता येतो. पण त्या अंगाने आपण कधी जेवण करतच नाही. त्यामुळे योग याचा अर्थ जेवण खाण आणि तुमच्या आजारपणाची काळजी म्हणजे क्षेम मध्ये असा त्याचा अर्थ नाहीये. तर अप्राप्य वस्तू प्राप्त होणं याला योग असं म्हणतात. जी अत्यंत दुष्कर आहे तर ती वस्तू परमात्म वस्तू मिळणं याला योग असं म्हणतात. योग म्हणजे एकत्र येणं आणि क्षेम म्हणजे जे मिळालेलं आहे ते सुरक्षित राहणं. त्याला मी ज्ञान देतो आणि ते ज्ञान सुरक्षित राहील याचीही मी काळजी घेतो असा त्याचा योग आणि क्षेम मी सांभाळतो असं भगवंत म्हणतात. प्रत्यक्ष जीवनात अनन्य भाव कसा आणावा, आता मगाशी सांगितलं ते सगळं याच्यात आलं. शक्य तितका उत्तम गुणांचा दैवी गुणांचा अभ्यास करावा. नामस्मरण तर करावंच, ध्यान करावं. ध्यानाच्या आणि नामस्मरणाच्या मिळालेल्या बोधामध्ये कर्म करण्याचा अभ्यास करावा. जे फळ असेल तर ते फळ देह मनबुद्धीला मी फळापासून देहापासून अत्यंत अलिप्त अशा प्रकारचा भाव नेहमीच राखण्याचा प्रयत्न करावा. ममता आपल्या देहावर देखील ठेवू नये, तर आपली पत्नी आपला पती आपली मुलं यांच्यावरही असणारं ममत्व जितकं करता येईल तितकं कमी करावं. दुसऱ्याच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याची अवगणना अवहेलना कदापि होऊ देऊ नये. त्याला अत्यंत आदरपूर्वक असंच दुसऱ्याकडे नेहमी पाहावं, नेहमी शुभ चिंतावं. हे सोपे उपाय आहेत. अजून जर सोपं करून सांगायचं असेल तर ते सोपं नसेल, कुठल्या तरी मार्गाने एकदम आपल्याला कळतं त्यामुळे वाटतं की काय क्लिअर झालं, तसं हरकत काहीच नसते. तर मग या ज्या मध्यवर्ती संकल्पना आहेत या खूप प्रामाणिकपणाने त्याचा अभ्यास करावा. या तशाच आहेत. ध्यानाने आत्मस्वरूप होण्याचा अभ्यास करावा. ध्यानातून उठल्यानंतर ज्या ज्या व्यक्ती म्हणून दिसतील तर त्यांच्या अंतर्यामी प्रभू पाहण्याचा सराव करावा. आणि हा सराव जागृतावस्थेत करणारा आहे. त्यांनी मी देह या भावनेवर वर्तन कदापि न करता मी आत्मा तोच मी अशा प्रकारचा भाव नेहमी ठेवण्याचा अभ्यास करावा. हे सगळं सोपंच आहे, सोपेच मार्ग आहेत. याच्यापेक्षा सोपं काही नाही. साधकाने आपल्या जीवनात सद्गुरूंशी अनन्य भाव आणण्यासाठी सहज सोपा मार्ग कोणता? तुम्ही लक्षात ठेवा की परमात्म्याशी अनन्य भाव आणण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल संतांची केवढी कृतज्ञता आहे. ज्ञानेश्वर महाराजांची गुरुस्तवनं जर पाहिली तर लक्षात येतं सद्गुरूंबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना काय भाव आहे. समर्थांची देखील स्तवन गुरुस्तवन जर पाहिली तर लक्षात येत की समर्थांचा सद्गुरूंविषयी काय भाव आहे. आणि कोणाही शिष्याची सद्गुरूंबद्दल, कारण हे काहीही आपल्याला कसंही केलं असतं तरी समजण्याची सुतराम शक्यता नव्हती. ज्यांच्या कृपेने हे आपल्याला समजतं त्यांच्या चरणाशी लीन होणं हा उपाय आहे. अनन्य भाव वगैरे नंतर. अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह. गुरुंबरोबर अद्वैत वगैरे काही नाही. गुरुंच्या बाबत तू माय मी लेकरू हाच भाव. तू धनी मी तुझा चाकर असाच भाव असला पाहिजे गुरुंबद्दल. गुरुंबद्दल मी तुमचा जन्मानुजन्मीचा दास असाच भाव असला पाहिजे. मग अंतःकरणात जेव्हा प्रबोध होतो तेव्हा तत्वतः समजतं की गुरु ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आपण आहोत. तरी देखील गुरूंच्या बाबत अनन्य असं म्हणत नाही, असं म्हणण्याची छाती होत नाही. स्वरूपानंदांच्या समाधीपाशी उभं राहून सोहम सोहम असं म्हणण्याची हिंमत होत नाही. तिथं नतमस्तक व्हायचं, तिथं सोहम वगैरे काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर जाऊन तुम्ही ज्या बोधात त्याच बोधात मी, त्यांच्या त्यांच्या कृपेने आपल्याला हा बोध झाला. तिथं साष्टांग नमन नमस्कार. अनन्य भाव देखील परमात्म्याशी. सद्गुरूंच्या समोर शरणागती. सद्गुरूंच्या समोर आपण कोणीही नसणं हाच अभ्यास. हा काय, समोरच्या व्यक्तीला नाहीच कळत, बऱ्याच वेळेला नाही कळत. ती एक विशिष्ट युक्ती आहे आपल्या अंतर्यामी असणारी. आपण त्याच्याकडे कशा भावानी पाहायचं हा आपला प्रश्न आहे. म्हणून त्याला समजेल आणि तोही आपल्याला. तसं नाहीचे, जग हे जगाच्याच तऱ्हेने वर्तन करणार. समोरच्याला ते कळणार नाही. समोरच्याला एखाद वेळ तुम्ही साधे सुधे बावळट वाटाल. म्हणून तो स्वतंत्र विषय आहे. तुम्ही अंतःकरणात काय भाव ठेवायचा तो. हो हो. आणि अशा व्यक्ती जर घरातच असतील तर फारच कठीण. पण तरी देखील आपल्या बोधाकरता आपण हे करणं गरजेचं आहे. मग वर्तन करताना आपण योग्य ते वर्तन करावं. आपला भाव प्रथम योग्य तोच असावा, परमार्थाला अनुकूल असावा. वर्तनाच्या वेळेला तुम्हाला सगळा अधिकार आहे. तुम्हाला अबोला धरण्याचा अधिकार आहे. समर्थ म्हणतात तसं आपण त्यांच्या गृहासी न जावे, त्यांना आपुल्या घरी न पाचारावे हा मार्ग आहे. मात्र आपल्या घरातच अशी मंडळी असतील तर जेवढ्यास तेवढं शक्यतो अलिप्त असं राहावं. तो वेगळा प्रांत आहे, तो वेगळा भाग आहे. पण भाव मात्र असा धरा. सर्वात शेवटचं वाक्य कृपया खुलासा करावा केला. बराच वेळ खुलासा चाललेला आहे. खूप चांगला प्रश्न आहे. मात्र हा कसं आहे की या अशा चांगल्या चांगल्या प्रश्नांमुळेच आपला हा सत्संगाचा कार्यक्रम चांगला होतो, रंगतो असं मला वाटतं. कारण तुम्ही विचारणारच नाही तर मी तुम्हाला सांगणार तरी काय. तुम्हाला सगळं माहित आहे असं जर गृहीत धरलं तर मग काय यायचं आणि ध्यानाला बसायचं, एवढा एकच उपाय शिल्लक राहील. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आणि त्यामुळं आपण आपल्याला देखील काय करायला हवं, कसं कशी साधना करायला हवी याचं एकत्रित चिंतन करायला देखील अवसर मिळतो. हा या कार्यक्रमाचा एकूण उपकारच आहे असं मला वाटतं. हरिओम. एक अर्धा मिनिट आपण शांत ध्यानाला बसू. हरी 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 स्वामी जी राम राम। बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि।